फिलिपे करास पत्र अध्याय 3. शेवटी माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये आनंद करा. तुम्हास पुन्हा लिहिण्यास मी कंटाळ करीत नाही, पण ते तुमच्या सुरक्षितपणाचे आहे. त्या कुत्र्यापासून सावध राहा, वाईट काम करणाऱ्यापासून सावध राहा, केवळ देहिक सुंता झालेल्या लोकांविषयी सावध राहा. कारण आपण जे देवाच्या आत्म्याने देवाची उपासना करतो, जे ख्रिस्त येशूविषयी अभिमान बाळगणारे आणि देहावर विश्वास न ठेवणारे, ते आपण सुंता झालेलेच आहोत. तरी देहावर भरोसा ठेवण्यास मला जागा आहे. आपल्याला देहावर भरोसा ठेवता येईल असे जर दुसऱ्या कोणाला वाटत असेल, तर मला तसे अधिक वाटणार. मी तर 8व्या दिवशी सुंता झालेला इस्रायल लोकातला बन्यामिन वंशातला इब्रियांचा इब्री नियमशास्त्रादृष्टीने परुषी आस्थेविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा आणि नियमशास्त्रातील नीतिमत्वाविषयी निर्दोष ठरलेला असा आहे. तरी मला ज्या गोष्टी लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे सर्व काही हानी समजतो. त्याच्यासाठी मी सर्व गोष्टीची हानी सोसली आणि मी त्या केरकचरा लिखतो, यासाठी की मला ख्रिस्त येशू हा लाभ प्राप्त व्हावा आणि मी त्याच्या ठाई आढळावे आणि माझे नीतिमत्व माझे स्वतःचे नव्हे, म्हणजे नियमशास्त्राच्या योगे मिळणारे नीतिमत्व नव्हे, तर ते ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे म्हणजे देवाकडून विश्वासाद्वारे मिळणारे नीतिमत्व असे असावे. हे अशासाठी आहे की तो व त्याच्या पुनरुस्थानाचे सामर्थ्याचे व त्याच्या दुःखाची सहभागिता यांची त्याच्या मरणाशी एकरूप होऊन मी ओळख करून घ्यावी, म्हणजे कसेही करून मी मृतामधून पुनरुस्थान मिळवावे. मी आत्ताच जणू मिळवले आहे किंवा मी आत्ताच पूर्ण झालो आहे असे नाही, पण मी ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या ताब्यात घेतले ते मी आपल्या ताब्यात घ्यावे म्हणून मी त्याच्यामागे लागलो आहे. बंधूनो, मी ते आपल्या ताब्यात घेतले असे मानित नाही, पण मी हीच एक गोष्ट करतो की मागील गोष्टी विसरून जाऊन आणि पुढील गोष्टीवर लक्ष लावून ख्रिस्त येशूच्या ठाई देवाचे जे वरील पाचारण त्यासंबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठी पुढच्या मर्यादेवरील खुनेकडे मी धावतो. हेच एक माझे काम. तर जेवढे आपण प्रौढ आहोत तेवढ्यांनी हीच चित्तवृत्ती ठेवावी. आणि तुम्ही एखादी गोष्टीविषयी निराळी चित्तवृत्ती ठेवली तरी देव तेही तुम्हाला प्रगट करेल. तथापि आपण ज्या विचाराने येतवर मजल मारली तिच्याप्रमाणे पुढे चालावे. बंधूनो, तुम्ही सर्वजण माझे अनुकरण करणारे व्हा आणि आम्ही तुम्हास कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या. कारण मी तुम्हास पुष्कळ वेळा सांगितले आणि आता रडत सांगतो की पुष्कळ जण असे चालतात की ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत, त्यांचा निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे. ते जगी गोष्टीवर चित्त ठेवतात. आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे. तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणार येणार आहे. त्याची आपण वाट पाहत आहोत. ज्या सामर्थ्याने तो सर्व काही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे, त्या सामर्थ्यानं तो तुमचे आमचे नीच स्थितीचे शरीर आपल्या गौरवाच्या शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करील.